नमस्कार, मी राजश्री आगाशे. ऐकूया काही ठळक घडामोडी. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देश आज आदरांजली वाहतोय. कारगिल युद्ध स्मारकावर झालेल्या कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच लष्कर प्रमुख धीरज सेठ आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कारगिल विजय दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून कारगिल युद्धातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. देशाच्या सीमावर्ती भागात राबवलेल्या विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राममधल्या सहभागी युवकांशी प्रधानमंत्र्यांनी आज संवाद साधला. मन की बात मधून प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या संदेशामधून प्रेरणा मिळाल्याचं युवकांनी या कार्यक्रमात सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज नागपूर इथं कौशल्य केंद्राचं उद्घाटन झालं. प्राप्तिकर विभागाच्या मुंबईतल्या आयकर सिंधू या कार्यालय संकुलाचं उद्घाटन आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते झालं. करदात्यांनी दिलेल्या करांच्या सहाय्यानं देशाचं कोषागार या संकुलाच्या नावाप्रमाणे महासागराचं रूप घेत आहे असं त्या यावेळी म्हणाल्या. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार आज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवाजी पार्क इथं विद्यार्थी मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच इतर नेते कार्यक्रमाला उपस्थित होते. दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलंय. विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातले लोक पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक, त्यांच्या तैनातीला कोणी मंजुरी दिली असे प्रश्न त्यांनी विचारलेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.